बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, मासिक पाळी दरम्यान मुलीला चिडचिड होऊ शकते, त्यामुळे तिला हसत खेळत ठेवायचा प्रयत्न करा. अशा वेळी तुम्ही तिला थंड पदार्थ आईस्क्रीम आणून द्या. तिला सकस आहार भेटावा याची काळजी घ्या. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.